चलती झोकात भारी दिसती लकात वेडा झाला हा सारा जमाना तू चलती झोकात भारी दिसती लकात वेडा झाला हा सारा जमाना ओ ओ जन जाना अग धूले तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना ओ ओ जन जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना
चालताना तुझी कशी हालते या कंबर दिसायला पोरी तू एकच नंबर मधा सारखी गोड आहे ग तुझी वाणी नखरा सूट करतो तुला तो खानदानी भाव अग इतका नकोस खाऊ ग दे सात जोडी आपली बनू तू पाणी पार आपल्या लग्नाचा उडवून टाक मला तुझ्या प्रेमाच्या दुनियेत तू बुडवून टाक समजू नको लहान माझं प्रेम नाही छोट किती खर बोलू तुला वाटत तरी खोट 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 खोट
राणी मी गुरतो या दिन रात जिंदगी माझी निघून गेली तुला पाहत पाहत अग तुझ्याच साठी राणी मी गुरतो या दिन रात जिंदगी माझी निघून गेली तुला पाहत पाहत नको जीव घेऊ एवढा भाऊ खाऊ नको जीव घेऊ एवढा भाऊ खाऊ जरा दिलात मजा तू ये ना जन जाना अग ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना ओ ओ जन जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना
तुला बघून मी कसा झालोय पागल उफ तुझी स्माईल डोळ्यावरचा गॉगल पागल पोरांना तू कस करते जीव प्रत्येकांचा कसा हातामध्ये धरते मरते सारी दुनिया तुझ्यासाठी बिनकामाची खावा लागते बापाची काठी हाती आता माझ्या काही नाही राहिलं पुरी जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं जाईल मला काय हे कळत नाही मन माझं तुझ्याशिवाय कुठंच वळत नाही पळत नाही मी कोणाच्या पण माग मन माझं तुझ्यासाठी झालं या जाग काग असं तू मला छळतेस कंबर मटकून जेव्हा तू चालतेस हालतेस हालतेस
बघून तुला झाल्यात माझ्या जीवनाच लय हाल तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आशिष नगर लिहिलं अग बघून तुला झाल्यात माझ्या जीवनाच लय हाल तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आशिष नगर लिहिलं किती जळतो या जीव आणि आकाशला जीव किती जळतो या जीव आणि आकाशला जीव अरे उसी ने मुझे पहचाना ओ ओ जन जाना अग ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना ओ ओ जन जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना चालती झोकात भारी दिसती लकात वेडा झाला हा सारा जमाना तू चालती झोकात भारी दिसती लकात वेडा झाला हा सारा जमाना ओ ओ जन जाना अग ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना ओ ओ जन जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके
तुझ्यासाठी ग तुझ्यासाठी ग तुझ्यासाठी ग तुझ्यासाठी ग देईल मी माझा जीव पण, अग देईल मी माझा जीव पण.
एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम, एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम. तुला जानू म्हणेन, तुला सोनं म्हणेन, तुला जीव लावीन, तुला खुश ठेवीन, प्रेम माझ्यावर करशील का
हे माधुरी.
एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम, एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम. स्वप्नाची होशील का
हे माधुरी.
एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम, एकदा जग माधुरी मला बोल आय लव यू सनम.
शिवाय बघ झोप काय मला येईना। अग 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 तुझा शिवाय बघ झोप काय मला येईना।
मी पण दिवस मोजते पण काही जायना।
हे नवरा आहे ग तुझा नाही एखादा चोर मी।
असं
बघ नवरा आहे ग तुझा नाही एखादा चोर मी। ए थंडीत तुझ्या आठवणीने अंगात येते गरमी। थंडीत तुझ्या आठवणीने अंगात येते गरमी। ए शेजारीन घेऊन खाली ती झोपली एकटाच मेलो वरमी। शेजारीन घेऊन खाली ती झोपली एकटाच मेलो वरमी। ए थंडीत तुझ्या आठवणीने अंगात येते गरमी।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग। चार पोराची मम्मी घालती जगाग। चारपुराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चारपुराची मम्मी घालती जगाग।
ही जगमगाग।
पोरगी म्हणतात आयटम ही जगमगाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
ह्या कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चार पोराची मम्मी घालती जगाग।
चारपुराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चारपुराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चारपुराची मम्मी घालती जगाग।
कलियुगाची नवीन फॅशन बघाग।
चारपुराची मम्मी घालती जगाग।
चारपुराची मम्मी घालती जगाग।
चारपुराची मम्मी घालती जगाग।
चारपुराची मम्मी घालती जगाग।
तुझ्या भावत तुझ्या बोल मनाचे तो मागय तुझ्या भावत तुझ्या बोल मनाचे
ऐक बोल मनाचे ए पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे ए पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे उगच भाव दिला मी बोलतो खर तुझ्या तोंडाला असत खंडी भर पावडर हे उगच भाव दिला मी बोलतो खर तुझ्या तोंडाला असत खंडी भर पावडर
शिकू नको बोल मला शहाणपणाचे तू शिकू नको बोल मला शहाणपणाचे अग शहाणपणाचे
ए पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे ए पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे
ये तुला वाटत याग मी भाव गव्यावा पण पटत नाही मनाला तुझा देखवा मी भाव गव्यावा पण पटत नाही मनाला तुझा देखवा
गेली का विसरून दिवस लहानपणाचे हे गेली का विसरून दिवस लहानपणाचे दिवस लहानपणाचे ए पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे हे पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे
आकाश परसू लई जोडी ग्रेट राम पाटील नीतीन होणार हिट पप्पे आकाश परसू लई जोडी ग्रेट
वैजनाथ भाऊ वाजवी बोल गाण्याचे वैजनाथ भाऊ वाजवी बोल गाण्याचे बोल गाण्याचे ए पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे ए पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे ए पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे ए पळकी तुझ्या घरला चपतीवानी तोंडाचे
एका बाजूला तुझ ते हसन दुसऱ्या बाजूला प्यायला बसन अंगात भिंतय माझ्या अग तुझ ते जहार दिसन एका बाजूला तुझ ते हसन दुसऱ्या बाजूला प्यायला बसन अंगात भिंतय माझ्या अग तुझ ते जहार दिसन एकीन चिल्लन पटवीन तुला लुक आलो या दाढी कोरून एकीन चिल्लन पटवीन तुला लुक आलो या दाढी कोरून अग सुसन मलग दिसती भारी आलो या गांजा मारून सुसन मलग दिसती भारी आलो या गांजा मारून टकमक तुझ्या साडीचा जबर लुक जणू जहर देऊन गेली तुझी नशिली झलक अगे पोर पाहत्यात टकमक तुझ्या साडीचा जबर लुक जणू जहर देऊन गेली तुझी नशिली झलक अग एवढी कशी भारी करतो कौतुक तोंड भरून एवढी कशी भारी करतो कौतुक तोंड भरून अग सुसन मलग दिसती भारी आलो या गांजा मारून मलग दिसती भारी आलो या गांजा मारून नको तयार होना तुला करी ना बाबू सोना लय जाऊ त्यान तुझ्यावर पोरी मग बोलती न टन टन शादी को तैयार होना तुला करी ना बाबू सोना लय जाऊ त्यान तुझ्यावर पोरी मग बोलती न टन टन
लोक झालं तो फॅन संग्राम डॉन लिहितो या बाया सारून
लोक झालं तो फॅन संग्राम डॉन लिहितो या बाया सारून
अग सुसन मलग दिसती भारी आलो या गांजा मारून सुसन मलग दिसती भारी आलो या गांजा मारून
कुणाची नजर लागली जीव माझा भेलाग कुणाची नजर लागली जीव माझा भेलाग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग लागू देणार नाही बाटा नावाला जर कळालं साऱ्या गावाला सांग समजून आई बाप भावाला जोडतो मी हात माझ्या देवाला खरं ग प्रेम करतो तुझ्यावर नको सोडू तू मला ग खरं ग प्रेम करतो तुझ्यावर नको सोडू तू मला ग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग आपल्यावर चढून ज्यांना कळायचं त्यांना कळू दे ज्यांना वागायचं खोट्यानं वागू दे खरं प्रेम हे आपलं सांगू दे सांगतो खरं आयुष्यभर सांभाळणं तुलाग सांगतो खरं आयुष्यभर सांभाळणं तुलाग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुला ग माझ सांगन ग आलं या मोठ विघ्न ग मुश्किल होईन जगन ग करूया पुन लग्न ग राम पाटील आपल्या संग ग गायक सनीबी कुडून आला ग राम पाटील आपल्या संग ग गायक सनीबी कुडून आला ग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग कुणाची नजर लागली जीव माझा भेलाग कुणाची नजर लागली जीव माझा भेलाग अग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग तुझ्या माझ्या प्रेमाचा गावात साऱ्या बोबाटा झाला ग
कहानी सांगतो मी खरी, राणी तुझी माझी प्रेम कहानी सांगतो मी खरी। मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी, मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी। राणी सोड तुझी खोड, चॉकलेट वाणी राणी बोल गोड गोड। ऐकनको कृष्ण फुगन राणी सोड तुझी खोड, चॉकलेट वाणी राणी संग बोल गोड।
हिला बड तुझी खोड पटना मनाला परी, हिला बड तुझी खोड पटना मनाला परी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी, मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
प्रेमासाठी तुझ्या पपडी रात्रंदिन मी झटलो, देऊन डेअरी मिल्क पिल्लो सॉरी तुला म्हटलो।
सॉरी पिलो हे प्रेमासाठी तुझ्या बबडी रात्रंदिन मी झटलो, देऊन डेअरी मिल्क पिलो सॉरी तुला म्हटलो।
खरं सांगतो राणी माझी तूच ग परी, खरं सांगतो राणी माझी तूच ग परी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी, मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
तुझ्या प्रेमामध्ये राणी जीव माझा दंगला, तू हो मन्ना फक्त बांध चॉकलेटचा बंगला। तुझ्या प्रेमामध्ये राणी जीव माझा दंगला, तू हो मन्ना फक्त बांध चॉकलेटचा बंगला।
परसू पप्पू दिलची नजर तुझ्यावरी,
हे राम पाटील घेऊन आला चॉकलेट घरी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी, मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी,
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी,
मी तुझा क्रीम रोल तू माझी कॅडबरी।
दडदड माझ्या उरत झाली, कॉलेजला तू नटून आली, दडदड माझ्या उरत झाली। नाही बघून भागायचं, नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं। नजर तिरकी घायाळ करते या हृदयावर बाण भेदुनी। दे सोडून जुरवायचं, दे सोडून जुरवायचं, दे सोडून जुरवायचं। नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं। वरती पाहून लाली काळीज माझ होतय पाणी। पायी पैंजण छमछम नाचे, ताल धरून बघ मोरावानी।
नाही कारणला जायचं, नाही कारणला जायचं, नाही कारणला जायचं.
नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं.
स्वप्नात येऊन म्हणतेस राजा होईन मी तुझीच राणी, टचकून उठतोय पटकन तेव्हा अंग माझ भिजतय घामाने. सांग किती मी जागायचं, सांग किती मी जागायचं, सांग किती मी जागाय.
नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं.
कॉलेजला तू नटून आली धडधड माझ्या उरत झाली, कॉलेजला तू नटून आली धडधड माझ्या उरत झाली.
नाही बघून भागायचं, नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं. नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं, नंबर दे ना तुझा ग पिल्लू मला तुझ्यावर बोलायचं.
दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन कोण ग. भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन. दुसऱ्यासोबत तू झाली राजी ग, म्हणून जवा तवा तू असती बिझी ग. दुसऱ्यासोबत तू झाली राजी ग, म्हणून जवा तवा तू असती बिझी ग. सावध झालोय मी तू डेंजर झोन झोन ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग. भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन. खरी माहित आहे मला तुझा डोळा दुसऱ्यावरी. गोष्ट तुला राणी मी सांगतो या खरी, माहित आहे मला तुझा डोळा दुसऱ्यावरी. घेतलाय मोबाईल तू काढून लोन लोन ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग. भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन. दुसरी कडा पाही ग, चालली मला बी तुझी गरज नाही ग. नजर तुझी भिरी भिरी दुसरी कडा पाही ग, चालली मला बी तुझी गरज नाही ग. गौरव वाजवी गाण्याचा या टोन टोन ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग. भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग. भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन फोन ग. भेटला वाटतं दुसरा तुला कोण कोण ग, आजकाल व्यस्त लागतो फोन.
उभी देत होती मला हात, काही नव्हतं दादा तिच्या माझ्याही मनात. बंद पडली होती ॲक्टिवा तिची, बंद पडली होती ॲक्टिवा. पडली तेव्हाच दादा तिची न माझी भेट घडली. जेव्हाच्या पोरगीची गाडी बंद पडली तेव्हाच दादा तिची न माझी भेट घडली. घोर तिचा लागला जीवा माझ्या, घोर तिचा लागला जीवा. दमलो लई गोड होती पोरती तिला पाहुनी मी रमलो. ओ नाही झाली चालू गाडी की कमारुनी मी दमलो. लई गोड होती पोरतीला पाहुनी मी रमलो. केली तिच्या पुढं मी हवा दादा, केली तिच्या पुढं मी हवा. होती मला हात, काही नव्हतं दादा तिच्या माझ्या विमनात. रे बंद पडली होती ॲक्टिवा तिची, बंद पडली होती ॲक्टिवा.
¡Suscríbete al canal! कसली बघताच मनात बसली हे लग्नाची तारीख काढून म्हणताच गालात हसली न करता विचार मी दिला होकार न करता विचार मी दिला होकार लग्नाची झाली घाई मला लग्नाची झाली घाई काही पोरगी काही तिची बहीण बाजूवाली बी कडक हाय काही पोरगी काही तिची बहीण बाजूवाली बी कडक हाय कडक आपली जोडी नशीब वाल्यांना मिळते अशी सासरवाडी हाय गीतकार येड लावतो या सार हाय गीतकार येड लावतो या सार तुला गायक भेटलाय काय कमलेश गायक भेटलाय काय बायको काय माझी मेवणी बाजू वाली बी कडक हाय काय बायको काय माझी मेवणी बाजू वाली बी कडक हाय काय बायको काय माझी मेवणी बाजू वाली बी कडक हाय काय बायको काय माझी मेवणी बाजू वाली बी कडक हाय
तू बेवफाई मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझा प्रेमा पाई।
खोटा खोटा काळ जात उसळल्या दुःखाच्या लाटा,
का खेळलीस खेळ प्रेमाचा खोटा खोटा काळ जात उसळल्या दुःखाच्या लाटा,
नैना तवसळपूर तू केल ग मजबूर, नैना तवसळपूर तू केल ग मजबूर,
तुझ्यासाठी रडत धाई धाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई।
हा विकरीन देवाला हे साकड,
चिरला काळी जह केला भावनांचा ग तुकडा,
पण सुखीरा हा विकरीन देवाला हे साकड,
सोबत वाटली ग कधी नव्हती वाटली ग,
सोबत वाटली ग कधी नव्हती वाटली ग,
एवढी छळेल तुझी तन्हाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई। प्रेम काढली पैसा नि जात क्षणत तू माझी मला डावली अवकात, माती मोल प्रेम काढली पैसा नि जात क्षणत तू माझी मला डावली अवकात,
संग्राम दुःख सोस घेरा मला कवेत, संग्राम दुःख सोस घेरा मला कवेत,
खऱ्या प्रेमाला अर्थ इथ नाही,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई,
मी बनलो शराबी तुझ्या प्रेमा पाई।
तिच्या हजारो साड्यांना प्रेमानं लावलंय रे
लार लागला या घोडा तिला जो भी मिला वायतो रात दिवस नींद मायतो तिचा खोट्या प्रेमाचा झेंडा सारा जगामध्ये मिरवायतो तिचा माग पुढे खाली वर करून झालो मी अडवा आर काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा ये काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा लागतय चटका व गल्ली बोळ्यान वाढल्या लोलवाल्यांच्या चक्रा तिचा रोज रोजचा नकरा हिन केलाय मला हो बकरा लागतय चटका व गल्ली बोळ्यान वाढल्या लोलवाल्यांच्या चक्रा हिच्या बरगर पिजान आलाय नशिबी पाव आण वडा काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा ये काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा ये काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा ये काय सांगू माझ्या मित्र मलार लागला या घोडा
Ren
सोडली पप्पी तिने अन म्हातार सलमान झाले हवे तो सोडली पप्पी तिने अन म्हातार सलमान झाले हे माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरो आले हे माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरो आले माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरो आले गावत मारते चक्रा दाऊन चावट नखरा गावत मारते चक्रा दाऊन चावट नखरा मार्केटला पोरगी आली आला त्याला हो बनवून बकरा मार्केटला पोरगी आली आला त्याला हो बनवून बकरा पाहू नाहीचा रंगीन नखरा ट्रॅफिक जाम झालंय पाहू नाहीचा रंगीन नखरा ट्रॅफिक जाम झालंय माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरो आले हे माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरो आले माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरो आले वटाला लावून लाली ही इंद्राची रंभा झाली वटाला लावून लाली ही इंद्राची रंभा झाली इतवर कपडे घालून पोर इष्टाची गुलाम केली इतवर कपडे घालून पोर इष्टाची गुलाम केली हे नादाला ही चार लागून मी हाताना वाटोळ केलंय नादाला ही चार लागून मी हातानं वाटोळ केलंय हे माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरो आलंय हे माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरो आलंय हवे तो सोडली पप्पी तिने अन म्हातार सलमान झालंय हवे तो सोडली पप्पी तिने अन म्हातार सलमान झालंय हे माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरो आलंय माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरू आले माधुरी दीक्षित पिकी पडलास गावात पाखरू आले
गोष्ट सांगतो तुला खरी माझ्या माग सतरा पोरी गोष्ट सांगतो तुला खरी माझ्या माग सतरा पोरी तुझ्या माग माग आलोय म्हणून भाव आलाय काग जवळ येतो तुला राग तू दिसती आग आग सांगू राणी तुला प्रेमान तू वाग करतो या प्रेम खर नको लावू राणी डाग आधा तुझी काटील झलक सबसे न्यारी अग आधा तुझी काटील झलक सबसे न्यारी गोष्ट सांगतो तुला खरी माझ्या माग सतरा पोरी गोष्ट सांगतो तुला खरी माझ्या माग सतरा पोरी तुझ्यावर राणी नाही माझ खोट प्रेमाच्या निवडणुकीत पिल्लू देना मला ओट स्वप्न बघतोय मी फिरणार बागे मधी धरून बोट तू म्हणती नको पाहून चालावीन तुझी वाट अग स्वतःच्या जीवाला तू समजू नको भारी अग स्वतःच्या जीवाला तू समजू नको भारी
गोष्ट सांगतो तुला खरी, माझ्या माग 17 पोरी, गोष्ट सांगतो तुला खरी, माझ्या माग 17 पोरी। पोरी तू आहेस जणू परी, मला गरज नाही तुझी, राणी पडना तुझ्या घरी। येडा झालो हो तुम्ही ग तुझ्याच्या स्वभावावरी, आता सांगतो गोष्ट खरी, तुझी मैत्रीणच भारी। आग जाऊन विचार प्रेम करते प्रशांत वारी, ती जाऊन विचार प्रेम करते प्रशांत वारी। गोष्ट सांगतो तुला खरी, माझ्या माग 17 पोरी, गोष्ट सांगतो तुला खरी, माझ्या माग 17 पोरी। तू दिसायला भारी, मला घ्यायला बक्तियारी, तू दिसायला भारी, मला घ्यायला बक्तियारी। गोष्ट सांगतो तुला खरी, माझ्या माग 17 पोरी, गोष्ट सांगतो तुला खरी, माझ्या माग 17 पोरी। गोष्ट सांगतो तुला खरी, माझ्या माग 17 पोरी, गोष्ट सांगतो तुला खरी, माझ्या माग 17 पोरी।
मधी नखरा तुझा मोर निवानी चाल ग सतरा मधी नखरा तुझा मोर निवानी चाल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल 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 ग राज फिर तिथं नजरेन जरा वाच ग बहर आला पाडाला रघु मारल चोच ग पाखराज फिर तिथं नजरेन जरा वाच ग बहर आला पाडाला रघु मारल चोच ग
हिरवगार रान झालं गुलाबी झालं गाल ग हिरवगार रान झालं गुलाबी झालं गाल ग
सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग गोल नजर फिरे घालू नको गंडा माग माग फिरला तुझ्या घोळत बसल गोंडा गोल गोल नजर फिरे घालू नको गंडा माग माग फिरला तुझ्या घोळत बसल गोंडा
प्रेमाच्या या झिंगटात होईल तुझं हाल ग प्रेमाच्या या झिंगटात होईल तुझं हाल ग
सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग हिसडालाच कल तुझी मान ग जपून टाक पाऊल सांभाळ घरची शान ग देऊ नको हिसडालाच कल तुझी मान ग जपून टाक पाऊल सांभाळ घरची शान ग
मोळा करशील जिंदगी चारू माल ग मोळा करशील जिंदगी चारू माल ग
सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग
सतरा मधी नखरा तुझा मोर निवानी चाल ग सतरा मधी नखरा तुझा मोर निवानी चाल ग
सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग सांबळपुरी जवानीला तुला लागलं अठरा साल ग
माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख तिच्या आवती भोवती पाया मन लोन काय आलंय नया याच्या त्याच्या घेती साया नुसत्या नावानं भरल्यात वया तिच्या आवती भोवती पाया मन लोन काय आलंय नया याच्या त्याच्या घेती साया नुसत्या नावानं भरल्यात नाही काम धंदा खायाचा वांदा अग नाही काम धंदा खायाचा वांदा नाही राहिली बाई धाकात माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख जाणलं घ्यायला आली रिंग सासू घेतली या मीटिंग सासरा करतो डोळ्या भेटिंग कशी करू आता डेरी
काय सांगायचं
चालू थैला आली रिंग सासू घेते या मीटिंग सासरा करतो या भेटिंग कशी करू आता डेरी
झुले की बर सांगती खर झुले की बर सांगती खर लक्ष असतं तिचं बारीक
माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख
ले तोंडानं बोलती नुसती नाका नाका दे सोलती मला ओळखाय करू नका गलती मने रामची सोयरी घालती
कळलं
चुक तोंडानं बोलती नुसती नाका नका दे सोलती मला ओळखाय करू नका गलती मने रामची सोयरी घालती
नितीन करीन न्याय तत महेश काय
नितीन करीन न्याय तत महेश काय मी फक्त सांगितलं देणार लेख
माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख
आया पाया तिनं करून गोळा आया पाया सारा करून गोळा
हाती घेतलं तिनं बुक हाती घेतलंय मोठ बुक माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख
सासू झाली बचत गटाची प्रमुख माझी सासू झाली बचत गटाची प्रमुख
तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग तुझी लखलख नारी काया वसे मनावरी सुंदर काळे टपोरे डोळे सुंदर काळे टपोरे डोळे जणू दिसते तर चंद्रावाणी ग जणू दिसते तर चंद्रावाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग रंग तुझा पाहून प्रेमळ माया चालू मनात दंग तुझा इशारा पाहून वाटे भरू प्रेमात रंग पाहून आज सिंगार साध पाहून आज सिंगार साध जणू सोबतेस राजाची राणी ग जणू सोबतेस राजाची राणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग Thank you. सुगंध त्या भीमरावानी मजला वाटे खावा आनंद फुला परिस सौंदर्याचा दरवळे सुगंध त्या भीमरावानी मजला वाटे खावा आनंद दोघे मिळून आज प्रेमानी दोघे मिळून आज प्रेमानी गाऊया प्रेमाची गाणी ग आज गाऊया प्रेमाची गाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग पाहून आदा झालोय फिदा पाहून आदा झालोय फिदा तुझी ऐकून गोड गोड वाणी ग तुझी ऐकून गोड गोड वाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग तुझ्या रूपाला पाहून होत या माझ्या काळजाच पाणी पाणी ग
बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड जळणार बिंदास जळत राहू द्या दम आहे तुमच्यात पाहू द्या चलणारे बिंदास जळत राहू द्या किती दम आहे तुमच्यात पाहू द्या मशानात पोचतील लाकड तुझे मशानात पोचतील लाकड अरे तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड दादागिरी तुला लय पडल महागात वैसैक्य हो अरे दादागिरी तुला लय पडल महागात वैसैक्य होऊन जाऊ दे दोघात भवल तुला माझ्याशी झगड भवल तुला माझ्याशी झगड अरे तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड सनिटाचा तू करू नको नाद राम पाटील हाय ब्रँड समजू नको साथ पाटील हाय ब्रँड समजू नको साध वाघा समोर तुम्ही सारे कोकड वाघा समोर तुम्ही सारे कोकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझ काही वाकड माझ काही वाकड आता किती मारा उड्या तर येणार नाही गड्या मग जळू द्या किती काय तुझा बाप नाही करणार माझं काही वाकड माझं काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझं काही वाकड माझं काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझं काही वाकड माझं काही वाकड तू काय तुझा बाप नाही करणार माझं काही वाकड माझं काही वाकड
गरज नाही तुझी मला तू खुशाल निघून जाना तुझ्या सारख्या छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारख्या छप्पन पोरी ग मला म्हणती बाबू सोना तुझ्या माग माग फिरायचो मी तुझ्या प्रेमा पायी पण माझ्या जीवाची ग तुला कदर उरली नाही जा तुझ्या माग माग फिरायचो मी तुझ्या प्रेमा पायी पण माझ्या जीवाची ग तुला कदर उरली नाही मी बघतो या खुशी राहायचं पण घालतीस तू घाना मी बघतो या खुशी राहायचं पण घालतीस तू घाना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना साऱ्यापेक्षा जास्त होत प्रेम तुझ्यावरती ग पण तू तर राणी माझ्या पुढे लयच नकरा करते ग ए साऱ्यापेक्षा जास्त होत प्रेम तुझ्यावरती ग पण तू तर राणी माझ्या पुढे लयच नकरा करते ग ज्याच्या संगच राहायचंय तुला त्याच्या संगच तू ग राहना ज्याच्या संगच राहायचंय तुला त्याच्या संगच तू ग राहना तुझ्या सारख्या छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारख्या छप्पन पोरी ग मला म्हणती बाबू सोना नाही पाहिजे मला तुझं प्रेम असलं स्वार्थी ग किती तरी पोरी माझ्यासाठी मनाला झुरती ग बघायचं का तुला नाही पाहिजे मला तुझं प्रेम असलं स्वार्थी ग किती तरी पोरी माझ्यासाठी मनाला झुरती ग या आशिषला गमवून तू परत करशील रेडगाना राम पाटलाला गमवून तू करशील रेडगाना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी म्हणती बाबू सोना अग गरज नाही तुझी मला तू खुशाल निघून जाना गरज नाही तुझी मला तू खुशाल निघून जाना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी ग मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी मला म्हणती बाबू सोना तुझ्या सारखे छप्पन पोरी म्हणती बाबू सोना
सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख माग माझ्या फिरती पंधरा ग थांबवणार नाही तिला गेली तर जाऊ दे सर हो बाजूला ती बाजूवाली येऊ दे
सुंदरा ग किती दिवस टपली बाजूची सुंदरा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग पोरी माझ्या फिरती पाठी ग सांगतो खरं तुला गोष्ट नाही खोटी ग किती तरी पोरी माझ्या फिरती पाठी ग रुबाब नको दाऊ असा सांगतो चंद्रा ग अग रुबाब नको दाऊ असा सांगतो चंद्रा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख माग माझ्या फिरती पंधरा ग लातूरच्या गोविंदाचा झटका तुला दाऊ का नको असा नकरा दाऊ पाहिजे तितका भाव खा लातूरच्या गोविंदाचा झटका तुला दाऊ का कमलेशाला आवडतो बीच बांद्रा ग त्या कमलेशाला आवडतो बीच बांद्रा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख माग माझ्या फिरती पंधरा ग प्रेम करायचा तुला मोका दिला ग गोड गोड बोलून तू धोका दिला ग गेली तर गेली तिला जाऊ दे चंद्रा ग अग गेली तर गेली तिला जाऊ दे चंद्रा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख्या माग माझ्या फिरती पंधरा ग तुझ्या सारख माग माझ्या फिरती पंधरा ग